नमस्कार। आकाशवाणी पणजी ज्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं सुरज कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत पीएम स्वनिधी लावार्थ्यांक मार्गदर्शन करतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रधानमंत्री सामाजीक उत्थान एवं रोजगार आधारीत जनकल्याण पीएम सुरज राष्ट्रीय पोर्टल सुरू करून वंचित समाजातल्या 1,00,000 उद्योजकांक पतपुरवण मंजूर केल्या। भाजपान येता ते लोकसभा वेंचणुके खातीर 72 उमेदवारांची दुसरी वळेरी जाहीर केल्या। भूतानाचे प्रधानमंत्री दशोत शेरिंग तोबगे आयच्यान 5 दिसांच्या भारत भोंवडेर आसतले। आयज संवसारीक किडनी म्हळ्यार मुत्रपिंड दीस। मुत्रपिंडाचे भलायके विशीं लोकां मदीं जागृताय निर्माण करपा खातीर दर वर्सा मार्च म्हयन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा हो दीस मनयतात। आनी खेळात बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट खेळात दिल्ली कॅपिटल्सान गुजरात जायंट्स पंगडाक 7 गड्यांनी हारयले। आता पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत पीएम स्वनिधी लावार्थ्यांक मार्गदर्शन करतले। ह्या कार्यावळी वेळार प्रधानमंत्री मोदी हे येवजणे खाला दिल्लीचे 5,000 विक्रेत्या सयत 1,00,000 रस्ते विक्रेत्यांक रीण वाटतले। प्रधानमंत्री मोदी दिल्ली मेट्रो फेज 4 ते 2 अतिरिक्त कॉरिडॉरांची बुन्यादी फातर बसयतले। हातूंत लाजपत नगर ते साकेत जी ब्लॉक कॉरिडॉर आनी इंद्रलोक ते इंद्रप्रस्थ कॉरिडॉरांचो आस्पाव आसा। तांची एकठांय लांबाय 20 किलोमीटर परस चड आसतली। प्रस्तावीत मार्गावरवी जोडणी सुदारतली आनी येरादारीची गर्दी उणी जातली अशी आस्त आसा। लाजपत नगर ते साकेत जी ब्लॉक कॉरिडॉरांतल्या स्टेशनां मदीं लाजपत नगर एन्ड्रूजगंज ग्रेटर कैलाश वन चिराग दिल्ली पुष्पा भवन साकेत जिल्लो केंद्र पुष्पविहार आनी साकेत जी ब्लॉक हांचो आस्पाव आसा। इंदरलोक इंद्रप्रस्थ कॉरिडॉरांतल्या स्टेशनां मदीं इंदरलोक दयावस्ती सराय रोहिल्ला अजमल खान पार्क नबी करीम नवी दिल्ली एलएनजेपी हॉस्पिटल दिल्ली गेट दिल्ली सचिवालय आनी इंद्रप्रस्थांचो आस्पाव आसतलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रधानमंत्री सामाजीक उत्थान एवं रोजगार आधारीत जनकल्याण पीएम सुरज राष्ट्रीय पोर्टल सुरू करून वंचित समाजातल्या 1,00,000 उद्योजकांक पतपुरवण मंजूर केला। तशेंच काल व्हिडिओ परिषदेवरवी वंचित गटातल्या वेगवेगळ्या सरकारी येवजणेच्या लावार्थ्यांकडेन संवाद साधलो। वंचित विभागांची उदरगत केल्या बगर विकसित भारताचे ध्येय साध्य जायना अशें प्रधानमंत्री मोदी हांणी कार्यावळी मार्गदर्शन करताना म्हणले। फुकट रेशन फुकट वैजकी उपचार पक्की घरां शौचालयां उज्ज्वला गॅस जोडणी अशा येवजणेचो सगळ्यात व्हडलो फायदो वंचित लोकांक जाला अशें प्रधानमंत्र्यांनी सांगला। पीएम सुरज राष्ट्रीय पोर्टल हो परिवर्तनकारी उपक्रम समाजातल्या वंचित समुदाया खातीर मुखार हाडपाचो हेत आसा। हाचे आदी प्रधानमंत्री हांणी व्हिडिओ परिषदेवरवी 1.25 लाख कोटी रुपया परस चड मोलाच्या 3 सेमीकंडक्टर प्रकल्पाची बुन्याद घातली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी समान नागरी संहिता म्हळ्यार युनिफॉर्म सिव्हील कोड युसीसी उत्तराखंड विधेयक 2024 मान्य केलो। ह्या विधेयकाची अंमलबजावणी जातकच उत्तराखंड स्वातंत्र्या उपरांत युसीसी चालीक लावपी देशांतले पयले राज्य थारतले। सोशल मिडिया संदेशात मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी युसीसी विधेयकाक राष्ट्रपती कडल्यान मान्यताय मेळिल्ल्यान खोस उक्तायली आनी राज्यांतल्या लोकांक हो अभिमानाचो खीण अशें सांगले। राज्यात समान नागरी संहितेचो कायदो चालीक लायल्यार सगळ्या नागरिकांक समान हक्क मेळटले आनी बायलांचेर जावपी अत्याचारांचेर आळाबंद येतलो अशें तांणी सांगले। राज्यात समाजीक समानतेचे म्हत्व सिद्ध करून समरसताय वाढोवपाक युसीसी म्हत्वाची भूमिका करतली अशें तांणी सांगले। अंदू 7 फेब्रुवारीक सभाघरांत सुमार 10 वरां चर्चा जाले उपरांत उत्तराखंड विधानसभेन समान नागरी संहितेचे विधेयक संमत केल्ले। हे लक्षात घेवपासारखे आसा। युसीसी कायदो जाल्ल्यान राज्यातल्या दरेकल्याक दत्तक घेवप वारसो घटस्फोट आदी गजालींनी कसलोच भेदभाव करिनासतना समान हक्क मेळटले। अहमदाबादात शारांतली रावपाची तांक आनी हालचाल सुदरोवपा खातीर भारतान आशियाय उदरगत बँकेकडेन 181 दशलक्ष डॉलर रिणाची कबलात केल्या। गांवगिऱ्या वाठारांतल्या शारांत बदल करपी वाठारांनी उदरगती खातीर ह्या रिणावरवी निधी मेळटलो जाका पॅरी अर्बन वाठार म्हणटात। अहमदाबाद पॅरी अर्बन लिव्हेबिलिटी इम्प्रुव्हमेंट प्रकल्पा खाला 166 किलोमीटर उदक वितरण जाय 126 किलोमीटर हवामानाक लवचीक वादळी उदक नित्रो 300 किलोमीटर गटार प्रणाली आनी 4 सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प बांदतले अशें अर्थ मंत्रालयान सांगला। तशेंच सध्याच्या सरदार पटेल रिंग रस्त्याचेर 10 जंक्शन सुदारणाक आदार दितले जाका लागून भोंवतणच्या वाठारांचो अहमदाबादाकडेन जोडणी सुदारतली। पॅरी अर्बन प्रकल्प भौशीक खाजगी भागीदारी वरवीं उद्देगीक वापरा खातीर शुद्धीकरण प्रक्रिया केल्ल्या सांडपाणी प्रकल्पाच्या उदरगतीक आदार दितलो। हाचो फायदो शारी गरीब बायलां आनी स्थलांतरीत कामगारांक सुदारीत शारी सेवा आणि शारीरिक स्वास्थ्यांतलो अशा मंत्रालयान सांगला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
Three steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, 2 gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
भाजपान येता ते लोकसभा वेचणुके खातीर 72 उमेदवारांची दुसरी वळेरी जाहीर केल्या. केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर हिमाचल प्रदेशातल्या हमीरपूर संसदीय मतदारसंघातल्यान, जाल्यार नितीन गडकरी नागपूर, पियुष गोयल मुंबय उत्तर आणि डॉ भारती प्रवीण पवार महाराष्ट्रातल्या डिंडोरी सीटावल्यान वेचणूक लढयतले. धारवाड लोकसभा जाग्यार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, हरियाणाचे आदले मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर करनाल आणि केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर हरियाणाच्या फरीदाबाद मतदारसंघातल्यान लढतले. उत्तराखंडातल्या हरिद्वार जाग्यार भाजपान उत्तराखंडचे आदले मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत आणि कर्नाटकातल्या हावेरीतल्यान कर्नाटकचे आदले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हांका उभे केल्यात. पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हांच्या अध्यक्षतेखाला भाजपा केंद्रीय वेचणूक समितीचे बसकेत उमेदवारांची नावां थारायल्ली. भूतानचे प्रधानमंत्री दशोत शेरिंग तोबगे आयच्यान 5 दिसांच्या भारत भोंवडेर येतले. अंदू जानेवारीत पदभार घेतल्या उपरांत तांची ही पहिलीच परदेशातली भेट. हे भेटी वेळार भूतानचे प्रधानमंत्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतले आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कडेन द्विपक्षीय उलोवप करतले असे विदेश वेव्हार मंत्रालयान सांगला. प्रधानमंत्री दशोत शेरिंग तोबगे मुंबय भेट दितले. विदेश वेव्हार आणि व्यापार मंत्री, ऊर्जा आणि सैमीक संसाधन मंत्री, उद्देग वाणिज्य आणि रोजगार मंत्री आणि भूतान सरकारचे वरिष्ठ अधिकारी प्रधानमंत्री दशोत शेरिंग तोबगे हांच्या वांगडा आसतले. आयज संवसारीक किडनी म्हळ्यार मुत्रपिंड दीस. मुत्रपिंडाचे भलायके विशीं आनी ताचेर परिणाम जावंक शकतात अशा वेगवेगळ्या दुयेंसा विशीं लोकां मदीं जागृताय निर्माण करपा खातीर दर वर्सा मार्च म्हयन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा हो दीस मनयतात. किडनी हेल्थ फॉर ऑल हो ह्या वर्साचो विशय आसा. हो विशय दीर्घकालीन मुत्रपिंड दुयेंस आनी वेगवेगळ्या पांवड्यार आव्हानाक तोंड दिवपा खातीर मुत्रपिंडाची योग्य जतनाय घेवपाचेर लक्ष केंद्रीत करता. मुत्रपिंड हो कुडींतलो एक म्हत्वाचो अवयव आनी विखारी पदार्थ काढून कुडीक निरोगी दवरपाक आधार करता. मुत्रपिंडाच्या विकाराची काय लक्षणां म्हळ्यार पांयांत सूज येवप, रगतदाब वाडप, हिमोग्लोबीन उणें जावप आनी हाडां दुबी जावप अशे आकाशवाणी खबराकारा कडेन उलयतना एम्स नवी दिल्लीचे नेफ्रोलॉजी विभागाचे मुखेली डॉ दिपंकर भौमीक हांणी सांगले. मुत्रपिंडाचे दुयेंस बेगीन करपा खातीर नेमान भलायकी तपासणी करपा खातीर तांणी लोकांक सुचोवणी केली. तशेंच नेमान शारिरीक व्यायाम, समतोल आहार, वजन नियंत्रणात दवरप आनी मुत्रपिंड विकार आडोवपा खातीर मीठ सेवन मर्यादीत करपाचो सल्लो दिला. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेटात नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात जाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्सान गुजरात जायंट्साक 7 विकेटींनी हारायले. बेथ मुनी हांच्या फुडारपणाखाला गुजरात जायंट्सान कुरबॉल जिखून पहिली फलंदाजी करपाचे थारायले. गुजरात जायंट्सान नेमून दिल्ल्या 20 षटकांत 9 गडे वगडावून 126 धावण्यो केल्यो. जैता खातीरची 127 धावण्यांची मोख दिल्ली कॅपिटल्सान 13.1 षटकांत 3 गडे वगडावून पुराय केली. गुण टक्क्यार पहिली सुवात मेळून दिल्ली कॅपिटल्सान थेट फायनलीत प्रवेश केलो. फायनलीचो दुसरो पंगड थारावपा खातीर फाटल्या वर्साचे वस्ताद मुंबय इंडियन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू हांच्या मजगती प्ले ऑफ खेळ जातलो. सर्तीची फायनल आयतारा ह्याच मैदानार जातली. अखिल इंग्लंड उक्त्या बॅडमिंटन वस्तांत सर्तीत आयज बायलांच्या एकोड्या गटात भारताची पीव्ही सिंधू दक्षिण कोरियाच्या आन से यांग आड खेळटली. हेर खेळात अश्विनी पोनप्पा आणि तानिशा क्रेस्टो ही जोडी चीनाची झेंग यू आणि झांग सुक्सियन हांच्या आड खेळटली. काल ब्रिटनातल्या बर्मिंगहम शहरात ही जोडी हाँगकाँगच्या यंग ना टिंग आणि यंग पुई लाम हांका 21-13, 21-18 अशा सरळ सेटांनी हरवून प्री क्वार्टर फायनलीत पावली. आता परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू मैदानार पीएम स्वनिधी लावात्यांक मार्गदर्शन करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण पीएम सुरत राष्ट्रीय पोर्टल सुरू करून वंचित समाजातल्या 1 लाख उद्योजकांक पद पुरवण मंजूर केल्या. भाजपान येता ते लोकसभा वेचणुके खातीर 72 उमेदवारांची दुसरी वळेरी जाहीर केल्या. भूतानचे प्रधानमंत्री दशोत शेरिंग तोबगे आयच्यान 5 दिसांच्या भारत भोंवडेर आसतले. आयज संवसारीक किडनी म्हळ्यार मुत्रपिंड दीस. मुत्रपिंडाचे भलायके विशीं लोकां मदीं जागृताय निर्माण करपा खातीर दर वर्सा मार्च म्हयन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा हो दीस मनयतात. आनी खेळात बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट खेळात दिल्ली कॅपिटल्सान गुजरात जायंट्स पंगडाक 7 गड्यांनी हारायले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.